हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषुधिमते च नमः तीक्ष्णे शवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पत्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कूप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वासुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय चारुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कुल्याय च नमः भार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शष्प्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
श्रीराम अक्षम मनोगत सद्भक्त डॉक्टर दीपक तुळपुळे हे सादर करणार आहेत। ते व्हेटरनरी डॉक्टर त्याच्यात देखील ते सर्जरी करतात, सर्जन आहेत। परमपूजनीय स्वामीजींचे अनुग्रहित असून ते बैठक व्यवस्था अध्यात्म मंगलधाम येथील दैनंदिन सेवा यामध्ये त्यांचा नित्य सहभाग असतो। आपण त्यांचं मनोगत ऐकूया।
श्री सद्गुरुनाथाय नमः। आपले मनोगत सांगणे किंवा वाचून दाखवणे ही एक प्रकारची प्रभावी साधनाच स्वामीजी आपल्या सर्वांकडून इंडिव्हिज्युअली करून घेत आहेत असे मला वाटते। इतर साधकांची मनोगते ऐकून आपल्याला खूप प्रेरणा मिळते। त्यांच्या आयुष्यातील अवघड प्रसंग, त्यावर त्यांनी स्वामीकृपेने केलेली मात, त्यांची साधना असे ऐकताना आपण नेमके कुठे कमी पडतो, कुठे सुधारणा करायला हवी याचे आत्मपरीक्षण घडते। सर्व संकल्पांचा अभ्यासच जणू अशा मनोगतांच्या निमित्ताने घडतो। माझ्या आई वडिलांना 1995 साली मोठ्या स्वामीजींचा अनुग्रह लाभला, पण मला म्हणजे या रजोगुणी शिळेला स्वामीजींचा चरणस्पर्श होण्यासाठी 2006 साल उजाडले। खरे सांगायचे तर थोडेसे संसार दुःख दुखवला या उक्तीप्रमाणे मी परमार्थाकडे ओढला गेलो। त्यात माझ्या वडिलांचे निधन 2006 साली झाले। माझे मन सैरभैर झाले होते, म्हणून आईच्या सांगण्याप्रमाणे मी ऑक्टोबर 2006 केंद्राचे शिबिर अटेंड केले व तेथूनच माझ्या परमार्थाचा प्रवास सुरू झाला। तोपर्यंत म्हणजे वयाच्या 38 वर्षापर्यंत मी एका भौतिक विश्वात मग्न होतो। घरात सुसंस्कृत वातावरण होते. संध्याकाळी शुभंकरोती, पर्वचा, पाढे, रामरक्षा, भीमरूपी म्हणणे, अंघोळीच्या वेळी अथर्वशीर्ष म्हणणे व पारंपरिक सण उत्साहाने साजरे करणे हे सर्व असले तरी त्यामागचा खरा पारमार्थिक अर्थ फारसा माहीत नव्हता. मी बहुधा वात प्रकृती घेऊन जन्माला आलो आहे. अत्यंत चंचल, एका जागी एक मिनिट सुद्धा स्वस्त बसले नाही. माझे चालणे, बोलणे, खाणे हे कायम वाघ मागे लागल्यासारखे घाई घाईत. आई म्हणायची की हा बोलायला लागला की धबधबा आणि चालायला लागला की वारा. अभ्यासात सिन्सिअर जरी असलो तरी कॉन्सन्ट्रेशन पॉवर ही फार कमी वेळ. मला आठवते की 5वीपर्यंत मी पहिला येत होतो, पण पुढे हायस्कूलमध्ये गेल्यावर मला खेळाचे वेळ लागले. नाट्यस्पर्धा, काव्यगायन अशा विविध गुणदर्शनातही रस वाटायला लागला. कॉलेजमध्ये खो खो, बास्केटबॉल, अॅथलेटिक्स वगैरे 5-6 खेळात मी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट केली. जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ नन. एक जमायला लागले की दुसरे सुरू करायचे. प्रत्येक गोष्टीत उत्साह असला तरी मी आरंभशूर होतो. मित्र, स्पोर्ट्स, ट्रेकिंग, पार्टीज, हॉटेलिंग, सिनेमा, नातेवाईक, गप्पा टप्पा, आउटिंग अशा सर्व रोजोगुणी गोष्टींनीच माझे जीवन व्यापले होते. सुदैवानी माझी पॅशन आणि तेच माझे प्रोफेशन मी जोपासल्याने मी व्हेटरनरी सर्जन म्हणून स्थिरावलो. माझ्या सर्व रोजोगुणी जीवनाला 4 नोव्हेंबर 2006 साली स्वामीजींचा अनुग्रह लाभल्यापासून हळूहळू कलाटणी मिळत गेली. खरे सांगायचे तर स्वभाव खूप बदलला आहे असं नाही, पण पूर्वी आरेला कार्य करायचो, पटकन चिडायचो, पण आता थोडा शांत झालो आहे. शांतपणे उत्तर दिले तर ते जास्त प्रभावी होते असा अनुभव येतो. कुठल्याही परिस्थितीत पटकन इम्पल्सिव्ह रिॲक्शन देण्याऐवजी थोडे थांबून विचार करून परिस्थिती कशी हाताळावी हे बऱ्याच वेळा ठरवता येऊ लागले आहे. फ्रस्ट्रेशन, दुःख, राग या भावनांची तीव्रता कमी झाली आहे आणि त्या भावना व्यक्त झाल्या तरी नॉर्मलसीला लवकर येतो असे मला जाणवते. पूर्वी चमचमीत तिखट पदार्थ म्हणजे गाडीवरील खायला खूप आवडायचे, पण आता तसे खावेसे वाटत नाही. कित्येक वर्षात थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिल्याचे आठवत नाही. टीव्ही सिरियल्स आणि दिवसभर किंवा रात्री जागून क्रिकेटची मॅच पाहणे बंद झाले. लेट नाईट पार्टीजवाले मित्र आता आपोआपच मैत्रत्व राखून पण दूर ठेवले आहेत. पूर्वी मी पेशंट्सना क्लिनिकली ट्रीट करायचो, पण आता बऱ्याच वेळा ट्रीटमेंटमध्ये सेवाभाव जपला जातो. माझ्या ऑपरेशन थिएटरमधील स्वामीजींच्या फोटोला मी ऑपरेशनपूर्वी व ऑपरेशननंतर मनोमन नमस्कार करतो. मला आठवते माझे पहिले शिबिर मी अनुग्रह घेण्यापूर्वी 2006 साली केले. त्यावेळी तुमच्या शिबिराबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत असे शेवटी पंकजदादांनी सर्वांना विचारले होते. तेव्हा मी म्हणालो की एवढ्या सत्वगुणी शिस्तबद्ध वातावरणात अख्खे 3 दिवस आणि तेही जवळपास मौनात असे मी कधी आयुष्यात राहिलो नसल्याने मला शेवटी शेवटी गुदमरल्यासारखे झाले. कधी एकदा मी पुण्याच्या हद्दीत जाऊन मोठ्यांनी ओरडतो असे मला झाले आहे. शिबिराला अशी प्रतिक्रिया देणारा कदाचित मीच पहिला साधक असावा, पण आता मात्र मला तसे अजिबात वाटत नाही बरं का. अजूनही मी एका जागी फारसा स्वस्त बसू शकत नाही, पण आश्चर्य म्हणजे ध्यान करायला खूप आवडते. ध्यानासाठी कधीकधी 3 तासही बसू शकतो. 5-6 वेळा केंद्राच्या स्पेशल शिबिरात आणि श्रीकांतदादा व इतर साधक मंडळींबरोबर अध्यात्म मंगलधाम येथे दिवसभरात 8-9 तासांच्या ध्यानाच्या नामाच्या बैठकी जमल्या आणि आवडूही लागल्या. अर्थात मला हे पूर्ण माहिती आहे की यात माझे कोणतेही कर्तृत्व नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जसे रेड्याच्या तोंडून वेद वदवले तसे स्वामीजींनी मला एका जागी बसवण्याचा चमत्कारच केला आहे असं वाटते. पण इथे मला प्रांजळपणे कबूल द्यावीशी वाटते की माझे ध्यान नित्यनेमाने घडत नाही, त्यात बरेच चढउतार होत आहेत. पण हे रडगाणे मला गायचे नाहीये. आजच्या दिवशी मनोगताच्या निमित्ताने स्वामीजी मी तुम्हाला वचन देतो की यापुढे कमीत कमी 1 तास ध्यान झाल्याशिवाय मी झोपणार नाही. माझा हा निग्रह शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या कृपेने पाळला जावा अशी स्वामीजी मी तुम्हाला प्रार्थना करतो. नोव्हेंबर 2006 साली अनुग्रह झाल्यापासून मला केंद्रात याची प्रचंड ओढ निर्माण झाली. स्वामीजींच्या शास्त्रशुद्ध, लॉजिकल, पारमार्थिक प्रवचनांनी मला वेड लावले. आयुष्यभर मी काहीतरी शोधायचा प्रयत्न करत होतो, त्याची उत्तरे मला मिळायला लागली. केंद्रातील शिस्तबद्ध पण प्रेमळ वातावरणाने मी केंद्राचा कधी झालो आणि स्वामीजी आणि केंद्र माझ्या जीवनाच्या केंद्रस्थानी कधी आणि कसे आले ते कळलेच नाही. शास्त्रात जसे सांगितले आहे तसे स्वामीजी वागतात आणि जसे वागतात तेच सांगतात, त्यामुळे स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी स्वामीमय होऊन गेलो. केंद्रात आल्यापासून सर्वात पहिली गोष्ट कुठली घडली असेल तर मला माझे दुर्गुण ठळकपणे समजून आले. एकदा एका सत्संगात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनील दादा म्हणाले होते की आपल्या जीवनात येणारे प्रसंग हे आपल्याच कर्माचे फळ असते, दुसऱ्यांना किंवा परिस्थितीला नावे ठेवून उपयोग नाही, आपली कर्मे आणि आपले विचार आपणच सुधारले पाहिजे. या साक्षात्कारामुळे माझ्या विचारसरणीवर खूप फरक पडला. माझे जगाकडे बोट दाखवणे बंद झाले. स्वामीजींच्या प्रवचनांवर चिंतन घडायला लागले. आपल्या वागण्या बोलण्यातून आपला अहंकार छोट्या छोट्या गोष्टीतून कसा व्यक्त होतो ते कळायला लागले. एखाद्याच्या बोलण्याचा राग येणे, दुःख वाटणे, रिॲक्ट होणे हे आपल्याच देवबुद्धीचा आणि अहंकाराचा आविष्कार आहे हे समजायला लागले. एकीकडे स्वामीजींच्या गीता, ज्ञानेश्वरी आणि दासबोधावरील रसाळ आणि लॉजिकल प्रवचनांमुळे जीवनातील अनेक गहन आणि सूक्ष्म गोष्टींचे आकलन होत होते, चिंतन होत होते. पण जगाची उत्पत्ती, मूळ माया, गुणमाया, कर्माचा सापळा, त्रिगुण, पंचमहाभूते हे समजून घेताना आणि शास्त्रांनी विशेषणांच्याद्वारे परमात्म्याचे केलेले वर्णन समजून घेताना माझी बुद्धी गडबडली. तर्क हा कुतर्क झाला आणि बरेच दिवस ते समजावून घेण्यात अडकून पडलो होतो. हा माझ्या बुद्धिभेदाचा प्रवास जरी मला क्लेशदायक असला तरी त्यातून मी बाहेर पडल्याने आता जाणवते की हाही माझ्या परमार्थ मार्गातील एक टप्पाच होता. म्हणून त्यावेळी मला त्यातील पडलेले प्रश्न आणि त्याचे स्वामीकृपेने मला झालेले आकलन मनोगताचा एक भाग म्हणून मी नमूद करतो. जसे मुळातच तो पूर्ण आहे असे आपण परमात्म्याचे वर्णन करतो, त्याला संकल्प झालाच कसा की ज्यामुळे स्वतःच्या विरंगुळ्यासाठी त्याने बहुविध व्हायचं ठरवले, बहुविध होण्याचा संकल्प त्याला झाला, मग तो पूर्ण कसा? किंवा ज्याचे वर्णन शांत स्वरूप असे केले जाते, त्याने भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे असे विश्व का निर्माण केले? किंवा असा प्रश्न पडायचा की तो अविकारी विशेषणाने ओळखला जातो, मग त्याच्यातून ही विकारी जग कसे निर्माण झाले? तो सम आहे असे म्हटले जाते, त्याने जरी 84 लक्ष योनी निर्माण केल्या तरी त्यातील फक्त मनुष्य प्राण्यालाच मोक्ष मिळवण्याची बुद्धी किंवा अधिकार दिला. म्हणजे इतर योनीतील प्राण्यांनी दिलेले आयुष्य फक्त जगत राहायचे किंवा नष्ट व्हायचे, नो अदर चॉईस. अशा परिस्थितीत भगवंत सम कसा? भगवंत प्रेमस्वरूप आहे असे म्हणतात, पण प्रत्यक्षात भक्ती तितकी प्राप्ती किंवा कर्म तसे फळ असे म्हटले जाते. माईकास तो महाठक असतो, म्हणजे तो प्रेमस्वरूप नसून न्यूट्रल किंवा न्यायनिष्ठूर असे त्याच्या बाबतीत म्हटले पाहिजे. प्रेमस्वरूप हे विशेषण स्वामीजींना किंवा संतांना मात्र तंतोतंत लागू होते. आपली लायकी काय, आपला भूत अथवा वर्तमान काळ काय, आपण किती साधना करतो, आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो याचा कुठलाही आढावा न घेता, अपेक्षा न ठेवता ते आपल्यावर निरपेक्षपणे प्रेम करतात, तेच खरे प्रेमस्वरूप आहेत. मनुष्य प्राणी स्वतःचा उद्धार स्वतः करू शकतो कारण त्याला विचार आणि कर्म स्वातंत्र्य दिले आहे असे शास्त्र सांगते. जर सर्व विश्व भगवत निर्मित असेल आणि या विश्वातल्या प्रत्येक अणुरेणूत तो स्वतः ठासून भरला असेल तर मनुष्याला या विश्वाच्या बाहेरून पाप करण्याची काय किंवा परमार्थ करण्याची प्रेरणा तर आणता येत नाही. कर्माचा खोडा, प्रकृतीचा अडथळा, रजतम सत्वगुण, कामक्रोधादी षड्रिपू हे सर्व जर भगवत निर्मित असेल तर भगवत इच्छेशिवाय मनुष्याला स्वतःचा उद्धार स्वतः करणे कसे शक्य आहे? संतांची वचने सांगतात की झाडाचे पानही त्याच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही. गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू जरी युद्ध केले नाहीस तरी तुझी प्रकृती तुला युद्ध करायला भाग पडेल. या आणि अशा सर्व विचारांच्या गलबऱ्यात मी सापडलो होतो. स्वामीजी स्वानुभवावरून सांगत आहेत आणि सर्व संतांनी शास्त्रांनी हेच सांगितलं आहे म्हणजे बरोबरच आहे असे मला कळत होते, पण माझ्या अल्पबुद्धीला या सूक्ष्म गोष्टींचं आकलन होत नव्हते. मी अशा प्रकारचे प्रश्न सत्संगातही विचारले होते पण तेवढ्यापुरते समाधान होऊन त्या उत्तराच्या पुढे पुन्हा माझे कुतर्क सुरू व्हायचे. सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवावी, तेथे कुठल्याच तर्काला थारा देऊ नये हेही समजत होते पण कळते पण वळत नाही असे झाले होते. एकदा स्वामीजींनी गाधी ऋषींची गोष्ट सांगितली होती. त्या कथेत साक्षात विष्णू गाधी ऋषींना म्हणाले की मी तुला मोक्षाचा मार्ग दाखवू शकेन पण मीच निर्माण केलेल्या मायेचा खेळ मात्र मी तुला समजावून सांगू शकणार नाही, आणि अशा मायेच्या फेऱ्यात मी सापडलो होतो. पण स्वामी कृपेनेच या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली. चांगले ध्यान लागल्यावर शांती अनुभवाला येत होती, मन निर्विकार होत होते. म्हणजे तो परमात्मा शांत स्वरूप आणि निर्विकार आहे याचा प्रत्यक्ष अनुभवच मला येत होता. स्वामीजींनी अनुग्रह देताना सांगितले होते की तू म्हणजे देह मन बुद्धी नसून त्याच्या बुडाशी असलेले चैतन्य आहेस. म्हणजे माझे सर्व तर्क लढवायला मी मन आणि बुद्धी वापरत होतो की जे माझे स्वरूपच नाहीये. पण हे लक्षात यायला बराच वेळ लागला. पण ही उत्तरे मिळाल्यापासून मी आता सर्व कुतर्कांना तिलांजली दिली आणि स्वामीजी हेच सगुण ब्रह्म आणि गुरुतत्व हेच निर्गुण ब्रह्म असे मनाशी आणि बुद्धीशी निश्चित केले आणि निश्चिंत झालो. स्वामीजींच्या सहवासात त्यांच्यातील असामान्य गुणांचे अनेक सोनेरी क्षण मला टिपता आले. त्यातील काही सोनेरी क्षण: विद्या विनयन शोभते हा सुविचार स्वामीजींच्या शांत आणि अतिशय नम्र स्वभावानेच मला खऱ्या अर्थाने कळला. नम्र असणे हे माझ्या मूळच्या तडकफडक स्वभावानुसार खूप दूरचे होते. त्यातच नागपूरला व्हेटरनरीच्या पहिल्या वर्षी प्रचंड रॅगिंग झाले. पुढची 6-7 वर्षे मी शिक्षणाच्या निमित्ताने मुंबई केरळ येथे हॉस्टेलमध्ये राहिलो. या सर्वाचा परिणाम म्हणून माझे व्यक्तिमत्व जरा जास्तच रफ अँड टफ असे झाले, ज्यात नम्रता हा गुण अभावानेच होता. मी पहिल्यांदा भूगाव शिबिरात सहभागी झालो तेव्हा माझा अनुग्रह पण झाला नव्हता. माझी वर्णी 2 नंबरच्या खोलीत म्हणजे स्वामीजींच्या 1 नंबरच्या खोली शेजारी जी इंटरकनेक्टेड आहे तेथे लागली होती. संध्याकाळच्या कार्यक्रमाअगोदर 5 मिनिटे आधी खोलीतून निघण्यापूर्वी स्वामीजी त्यांच्या खोलीतून आतल्या दरवाजाने मी राहत असलेल्या खोलीत आले आणि अतिशय संकोचून जाऊन त्यांनी मला विचारले की मी इथून जाऊ का, कारण त्यांच्या खोलीचा दरवाजा चुकून बाहेरून लॉक झाला होता. मला क्षणभर समजलीच नाही की ते मला असे का विचारतायत. त्यावेळच्या माझ्या कल्पनेप्रमाणे स्वामीजी शिबिराचे बॉस होते, त्यामुळे खोलीतून बाहेर जाण्यासाठी माझ्यासारख्या फर्स्ट टायमरला विचारायची गरजच काय. आणि त्यात माझ्यावर हॉस्टेलमध्ये राहत असताना कोणाच्याही खोलीत लात मारून दरवाजे उघडून शिरायचे संस्कार होते. माझ्यासाठी हा स्तिमित करणारा अनुभव नम्रता या विशेष गुणाची चुणूक दाखवणारा ठरला. त्याच्यानंतर मात्र साध्या चपला सुद्धा स्टँडवर ठेवताना किंवा काढताना आवाज होणार नाही असे संस्कार स्वामीजींकडून माझ्यावर झाले. स्वामीजींची गुरुनिष्ठा म्हणजे सद्गुरू भक्ती, सद्गुरु कार्य, सेवाभाव यावर आपण जेवढे बोलावे तेवढे थोडेच, पण ही गुरुनिष्ठा स्वामीजींच्या अस्तित्वाच्या आत किती खोलवर गेली आहे याचा अनुभव एका सकाळच्या ध्यानानंतर झाला. नेहमीप्रमाणे ध्यान विसर्जित केल्यावर स्वामीजी विठ्ठल रुक्माई व नंतर मोठ्या स्वामीजींच्या मूर्तीला, म्हणजे त्यावेळी स्वामीजींची अनुग्रहाच्या खोलीतली मोठ्या स्वामींची मूर्ती देवघरात रामाच्या मूर्तीच्या ठिकाणी होती, तर स्वामीजींच्या मूर्तीला मोठ्या स्वामीच्या मूर्तीला नमस्कार करत, सर्व साधकांचा नमस्कार स्वीकारत आणि त्यांना प्रतिनमस्कार करत स्वामीजी जात असताना त्यांनी अचानक कांचनताईला हात मारली आणि म्हणाले की जे फूल स्वामीजींच्या मूर्तीच्या मस्तकावर वाहिले आहे ना ते त्यांच्या पायाशी ठेवले तर बरे होईल. स्वामीजींची मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष स्वामीजी तिथे बसले आहेत, ते फूल दिवसभर त्यांच्या मस्तकावर राहिले तर त्यांना त्रास होईल. कांचनताईने लगेच ते फूल मोठ्या स्वामीजींच्या पायावर वाहिले. नंतर स्वामीजी अत्यंत शांतपणे नमस्कार स्वीकारत ध्यान मंदिराच्या बाहेर पडले आणि मी मात्र मंत्रमुग्ध होऊन स्वामीजींच्या छबीकडे बघतच राहिलो. सद्गुरू म्हणून स्वामीजींचे त्यांच्या प्रत्येक शिष्याकडे बारीक लक्ष असते आणि त्याच्या मदतीला त्यांनी हाक न मारताच धावून जातात असे अनेक प्रसंग आपण अनेक मनोगतामध्ये ऐकले. तसाच एक प्रसंग माझ्याही आयुष्यात घडला. 2014 माझ्या जीवनात अजून एक मोठे वादळ निर्माण झाले. मी अत्यंत असहाय्य आणि विमनस्क परिस्थितीतून जात होतो. मला काहीही सुचत नव्हते. दोर सुटलेल्या पतंगासारखी माझी परिस्थिती झाली होती आणि त्याला तोंड द्यायची शक्ती माझ्यात नव्हती. पण मला एवढेच माहिती होते की स्वामीजी हे माझे शक्तीस्थान आहे, त्यामुळे रोज सकाळी मी ध्यानाला केंद्रात येत होतो. त्यांच्या दर्शनाने मला खूप आधार वाटायचा. पण उरलेले दिवस मात्र अतिशय अस्वस्थतेत जात होते. घरच्या ध्यानाच्या खोलीत जाऊन मी स्वामीजींच्या फोटोसमोर कधी कधी रडायचो देखील. मला घरचे सांगत होते की ही गोष्ट तू स्वामीजींच्या कानावर घाल, तेच तुला मार्ग दाखवतील. पण मी संकोचत होतो. मला वाटायचे स्वामीजी आपल्याला संसाराची नश्वरता सांगतात आणि आपण आपले सांसारिक दुःख सांगून स्वामीजींना कशाला त्रास द्यायचा. पण एके दिवशी माया अपॉइंटमेंट्स येथील सकाळचे ध्यान संपल्यावर नवीन दादा माझ्याजवळ आले आणि म्हणाले की स्वामीजींनी तुला आतल्या खोलीत भेटायला बोलवले आहे. मी क्षणभर बावरून गेलो. आतापर्यंत स्वामीजींनी मला कधीच असे एकट्याला भेटायला बोलवले नव्हते. मी घाबरतच स्वामीजींसमोर उभा राहिलो. त्यांनी मला बसायला सांगितले आणि अत्यंत प्रेमळ पण सहजपणे मला विचारले की काय चालले आहे तुझ्या आयुष्यात. ते म्हणाले की गेले काही दिवस मी पाहतोय की तू अस्वस्थ दिसतोस, तुझे वजन कमी झाले आहे. खरे तर माझे वजन फक्त 2 किलोनेच कमी झाले होते, पण ही बारीकशी गोष्ट पण स्वामीजींच्या नजरेतून सुटली नाही याचे मला आश्चर्य वाटले. माझ्या आयुष्यात आलेला तो बाका प्रसंग मी स्वामीजींना रडू आवरतच सांगितला. जसे काही हे सर्व त्यांना माहितीच होते अशा आविर्भावात स्वामीजींनी मला समजावून सांगितले की जे घडले ते चांगल्यासाठी झाले असं समज. हे जर पुढे घडले असते तर तू काय केले असतेस. शेलार मामांनी गडाचे दोर कापून टाकले आणि जसे ते म्हणाले की लढून मरा नाहीतर कड्यावरून उड्या मारून मरा, तशी तुझी परिस्थिती झाली आहे. पण तू काळजी करू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. साक्षात भगवंतांनीच दिलासा दिल्याने मला आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचे प्रचंड बळ मिळाले आणि प्रत्यक्ष अनुभव आला की माझ्यासारख्या अतिसामान्य शिष्यावर पण स्वामीजींचे तितकेच प्रेम आहे आणि त्यांचे लक्ष माझ्यावर पण आहे. मुळात ही भावनाच शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे. मला असे जाणवते की स्वामीजींनी माझ्यावर त्यांचे कवच एखाद्या चिलखतासारखे पांघरले आहे. स्वामीजींबद्दल बोलताना शब्द थांबत नाहीत, म्हणजे किती बोलले तरी समाधानच होत नाही आणि मधुराताईंबद्दल लिहायला शब्दच सुचत नाही. विवाहापर्यंतचा त्यांचा सुसंस्कृत घरातील पण ध्यान आणि परमार्थाची खऱ्या अर्थाने ओळख नसलेला कालावधी आणि विवाहानंतर थोड्याच अवधीत गुरुपत्नी म्हणून झालेला प्रवास हे सर्वच आश्चर्यचकित करणारे आणि शब्दातीत आहे. स्वामीजी शिव असतील तर त्या शक्ती आहेत. स्वामीजी आपले अनसीन पार्टनर असतील तर मधुराताई स्वामींच्या सीन आणि अनसीन पार्टनर आहेत. सद्गुरूंशी शिष्याने कसे अनन्य व्हावे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आणि प्रेरणास्थान मधुराताई आहेत. स्वामीजींबद्दल आदरयुक्त भीती वाटते, पण ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्व दादा आणि ताईंबद्दल आदरयुक्त मैत्री वाटते. केंद्रातील युवा साधक ज्या पद्धतीने साधना आणि केंद्राचे कार्य त्यांच्या नोकऱ्या प्रपंच सांभाळून करतात त्या सर्व तरुण साधक साधिका यांचं खूप कौतुक वाटते. कौतुक हा शब्द वापरला कारण वयाने मी त्यांच्यापेक्षा थोडा मोठा आहे, पण खरा आणि योग्य शब्द म्हणजे मला त्यांचा खूप आदर वाटतो आणि त्यांच्याकडून प्रेरणा पण मिळते. सध्याच्या माझ्या परिस्थितीचे वर्णन करायचे झाले तर थोडीशी त्रिशंकू अवस्था असल्यासारखे झाले आहे. प्रपंच आणि भौतिक गोष्टींचे आकर्षण कमी झाले आहे आणि परमार्थ साधनेची आवड निर्माण झाली असली तरी प्रकृती परमार्थ पूर्णपणे झोकून देण्यापासून अडवते. धड इकडचे नाही आणि धड तिकडचे नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा मी निराश होतो. समर्थ रामदासांनी माझ्यासारख्या साधकाची अडचण समजूनच ज्या ओया रचल्या असाव्यात त्याच मी स्वामीजींसमोर माझी अडचण म्हणून मांडतो. युक्ती नाही बुद्धी नाही विद्या नाही विवंचिता नेडता भक्त मी तुझा बुद्धिदे स्वामी मकरंद नाथा. सदृढ झाली देहबुद्धी देही वैराग्य काही होणार नाही अपूर्ण कामा मन हे विटेना तुझवीण स्वामी मज कंठवेना. निरूपणी हे सद्वृत्ती होते स्थळत्याग होता सवेची जाते काय करूरे क्रिया घडेना तुझवीण स्वामी मज कंठवेना. स्वामीजी एकदा मंदार त्याचे मनोगत व्यक्त करताना म्हणाला होता की त्याच्या लहानपणी तुम्ही त्याला खूप वेळा मारले आहे किंवा शिक्षा केली आहे, एवढ्या शांत स्वभावाचे तुम्ही मारू शकाल असे वाटत नाही, पण मंदार खोटे बोलणार नाही हेही खरे आहे. त्यावेळी मुलाच्या भल्याकरता तुम्ही हे केले होते. कधी कधी वाटते की माझ्यासारख्या साधकाच्या भल्याकरता स्वामीजी तुम्ही हा उपाय का करत नाही. मी माझ्यापुरते असे ठरवले आहे की माझी प्रकृती जर परमार्थाच्या आड येत असेल तर येऊ दे, पण तुम्ही माझा हात हाती धरला आहे तो मी आता सोडणार नाही. चालताना मी पडीन धडपडीन पण स्वामीजी मी तुमचा हात सोडणार नाही. तुमची कृपा माझी केंद्रातील उपस्थिती तुमच्या निरूपणांची संततधार आणि केंद्रातील साधकांची सत्संगती हा रजोगुणी दगड एक दिवस निश्चित फोडेल. शर्तेशेवटी मनोगताचा शेवट करताना स्वामीजी तुमच्याकडे काय मागावे असा प्रश्न पडला. कारण देण्यासारखे तुम्ही सर्व काही दिले आहे. आपने मार्ग तो बताया है लेकिन चलना तो मुझे ही है. पण मोठ्या स्वामीजींच्या शब्दात मला मागणी मागा असे वाटते की तुम्ही देत आहात ते घेण्याची क्षमता पात्रता तुम्हीच मला द्या. कारण तुमच्या कृपेशिवाय आशीर्वादाशिवाय आणि तुमच्या शक्तीशिवाय या जीवाला आणि जीवनाला तरुणोपाय नाही. स्वामीजी, मी मोठ्या स्वामीजींपाशी प्रार्थना करतो की तुम्हाला आणि आदरणीय मधुराताईंना दीर्घ आयुर आरोग्य लाभो आणि तुमचे प्रेमळ कृपाछत्र सदैव आम्हा साधकांना लाभो.
दीपकचं मनोगत खरंच, दीपक जसा आहे तसं पारदर्शी असं झालं. सगळ्यांनी जरा पुढे सरकून घ्यावं. भगिनी वर्गाने स्वरूपानंदांच्या फोटोच्या दिशेने आणि पुरुष वर्गाने पुढे अजून काही निवेदन करायचंय. मोबाईल, आपले मोबाईल संच सायलेंट मोडवर ठेवावेत किंवा बंद करून ठेवावेत. स्पष्ट वक्तेपणा, धाडस, आपल्याला जे करायचं आहे ते किंवा जे जगायचं आहे ते जीवन संकोच विरहित जगण्याची हिम्मत, हे विशेष गुण दीपकच्या ठिकाणी आहेत. त्यांनी म्हटलंय की त्याचा रजोगुणी स्वभाव असताना देखील आपल्या केंद्राच्या विशिष्ट वातावरणाने तो प्रभावित होऊन इथं रमू लागला हे त्या हिमतीमुळेच घडलं असं मला वाटतं. दीपक, तुझ्या जीवनामध्ये नियमितता आहे, तू नियमित ध्यानाला येतोस, नियमित केंद्रामध्ये येतोस. प्रत्येकाचं जीवन हे आपल्या आपल्या तऱ्हेने जात असतं. जसं डोंगर माथ्यावर पडलेलं पाणी कोणत्या दिशेने वाहत जाईल काही सांगता येत नाही, आणि त्याची कोणती नदी बनेल, त्या नदीचं नाव काय असेल तेही सांगता येत नाही. एकाच क्षेत्रामध्ये पडलेलं पाणी कृष्णा म्हणून ओळखलं जातं आणि कोयना म्हणून ओळखलं जातं आणि मग नंतर परत एकत्र येतं आणि समुद्राला जाऊन मिळतं. तसं प्रत्येकाचं जीवन हे वेगळं असणार आणि वेगळ्या मार्गाने वाहत राहणार. कोणी जास्त तर्क करणारा असेल, कोणी जास्त भाविक असेल, कोणी चिकित्सक असेल, कोणी बुद्धिमान असेल, कोणी कर्माला प्राधान्य देणारा असेल, कोणी भक्तीला प्राधान्य देणारा असेल, पण या सर्वांची सोय परमार्थामध्ये आहे. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले, जे प्रश्न त्याला बराच काळ सतावत होते आणि ज्या प्रश्नांची उत्तरं इथं मिळाल्यामुळं एका प्रश्नातून परत 10 प्रश्न उपस्थित होत होते आणि परत मन त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये व्यग्र होत होतं. तशा सत्संगाचा कार्यक्रमच हा चाललेला आहे की एक उत्तर 10 प्रश्न निर्माण करतं आणि 10 प्रश्नांना उत्तर दिल्यानंतर 100 प्रश्न निर्माण होतात. आणि हा सत्संगाचा कार्यक्रम अनादिकालापासून स्वामीजी म्हणायचे तसा असा मोठ्या आनंदात चालू राहतो. आणि त्यांनी त्याचं जे डायग्नोसिस केलं तेही अतिशय बरोबर आहे. ज्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात ते मनच जर संपलं तर प्रश्नच संपतात. ज्या तर्कामध्ये प्रश्न निर्माण होतात तर्कबुद्धी तर्कशून्यता जर प्राप्त झाली तर त्या प्रश्नांना अर्थच राहत नाही आणि आपण समाधानाला प्राप्त होतो. याचं कारण या जगतातल्या प्रत्येक गोष्टी समजण्याची शक्यता मानवी बुद्धीला मिळालेलीच नाहीये. पण प्रश्न पडण्याची क्षमता मात्र पशुपक्षी इत्यादींच्या व्यतिरिक्त माणसाच्या ठिकाणीच फक्त आहे. पण त्याचा मेंदू ईश्वरानी परिपूर्णही बनवलेला नाहीये. खरं तर असं म्हणताही येईल की मनुष्याचा मेंदू हा परिपूर्णच बनवला आहे. पण त्याचा वापर परिपूर्णतेने करण्याची शक्ती मात्र त्यांनी दिलेली नाहीये. असं म्हणतात की आपण म्हणजे मेंदूच्या एकूण शक्तीच्या जवळपास 4-1% बरोबर असं शास्त्रज्ञ म्हणतात. 4-5% एवढाच वापर करतो. आणि आईन्स्टाईन सारखे म्हणजे आईन्स्टाईन सारखा आईन्स्टाईनच तो अद्वितीय अशा करता की सामान्य मनुष्य जर 4-5% वापरत असेल तर त्यांनी जवळपास 9-10% वापरला. 100% जर वापरता आला कोणाला तर ईश्वराचं कोडच सुटलं समजा. पण ती क्षमताच नाही. असं असल्यामुळं ध्यानानी किंवा नामस्मरणानी किंवा मन निस्तरंग झाल्याने किंवा तर्क शून्यता प्राप्त झाल्यामुळं मनुष्याचा मेंदू विकसित होतो याचाही अर्थ त्याला आंतरिक शांती घेण्याची क्षमता प्राप्त होते. त्याला या विश्वामध्ये जे असमानतेनी भरलेलं आहे त्या विश्वामध्ये एक सम बुद्धी सम दृष्टी राखण्याची कला प्राप्त होते इतका विकसित होऊ शकतो. पण सगळ्या विश्वाचं गूढ समजण्याची शक्यता ही मानवी मेंदूला दिलेलीच नाहीये. वोहळे हेच करावे जे गंगेच्या अंगा ठाकावे मग जरी गंगा नोहावे तरी तो काय करील असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ओहळाचं एवढंच काम आहे की गंगेला जाऊन मिळून जावं मग तो गंगा होऊन जाईल. तसा परमात्मभावाशी एकरूप होण्याची क्षमता मात्र आपल्याला दिलेली आहे पण जगत निर्मितीची क्षमता नाही आणि सगळ्या जगताचं कोडं सोडवण्याची मात्र क्षमता नाही. पण इतर पशुपक्ष्यांच्या तुलनेनी जास्त क्षमतेचा मेंदू असल्यामुळं जगताविषयी प्रश्न मात्र पडतात हे स्वाभाविक आहे. पण त्यांनी त्याचं जे निदान केलं ते निदान अप्रतिम होतं की प्रश्न अधिक प्रश्न आणि उत्तर उत्तर अधिक प्रश्न निर्माण करतं आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःची बुद्धी जर वापरायची म्हटली तर अस्वस्थतेत भर पडते. ते सोडवण्यासाठी खटपट करायला सुरुवात होते. अशा प्रकारचा गुंता जो निर्माण होतो तो चित्तवृत्ती थांबल्यानंतरच सुटतो. मात्र त्यांनी निर्माण केले त्यांनी विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न इथं सत्संगात मात्र वारंवार येत राहतात हेही या सत्संगाचं वैशिष्ट्य आहे. आता माझ्या समोर दीपक तशाच प्रकारचा एक प्रश्न आलेला आहे. हाही एक योगायोगच आहे जे दिसते ते सर्व विश्व नाशवान आहे, आर्ग्युमेंट आहे बर का. जे आपल्याला दिसतं ते सगळं विश्व हे नाशवान आहे, संसारात सर्वत्र विनाश दिसतो देखील. संत या विनाशाचा बोध करून देतात आणि सांगतात की आनंदात राहा, निरपेक्ष प्रेम करा. सर्वत्र विनाश दिसत असताना आनंदात कसे राहणार? विनाशी जगतामध्ये प्रेम कसे करणार? म्हणजे संत तर सांगतात पण हे होणार कसं, असाच प्रश्न नेमका आज आलेला आहे. आणि त्याचं उत्तर जरी दीपकनी दिलेलं असलं की या हा प्रश्न मी तुमच्या समोर ठेवायचा आणि म्हणायचं की याचं उत्तर शोधू नका, ध्यानाला बसा आणि मन नाहीसं करा, तर मन नाहीसं होत नाही ही अडचण आहे. तर्क शून्य करा असं मी तुम्हाला सांगायचं, पण तर्क शून्य झालेला खूप कमी लोकांना अनुभवाला येतो ही अडचण आहे. चित्त अचित्त करा असं मी सांगेन, तर चित्ताची अचित्त दशा किंवा निरुद्ध अवस्था ही क्वचित कोणाला तरी अनुभवाला येते, आणि ती जोपर्यंत अनुभवाला आलेली नसते तोपर्यंत चित्त, आता मी तुमच्यासमोर प्रश्न मांडल्यानंतर त्याचा विचार करत राहणार. जोपर्यंत तर्क शून्यता आली, म्हणजे खरं उत्तर जरी समजलं आपल्याला तरी देखील ते सगळ्यांच्या अनुभवाचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या उत्तराचा फारसा उपयोग होत नाही, म्हणून हा कार्यक्रम चालवायचा. हो की नाही? संत असं सांगतात की परमात्माच सर्व काही होऊन राहिलेला आहे, शास्त्रही असं सांगतं. म्हणजे जे दिसतं ते विश्व नाशिवंत आहे, नाशवान आहे असं श्रुतींनी सांगितलं. या दृष्टम तन नष्टम, जे जे दिसतं ते सगळं नाशवान आहे, पण या नाश पावणाऱ्या पदार्थांच्या अंती बुडाशी एक अविनाशी तत्व आहे ज्याच्यातून हे विश्व निर्माण होतं आणि नाहीसं झाल्यानंतरही एक तत्व शिल्लक राहतं की जे नाहीसं होत नाही, ते अव्यक्त अचिंत्य अविनाशी अज अव्यय अक्षर अशा प्रकारे वर्णन केलं जाणारं. आणि तसं तर आता विज्ञानानेही हे सिद्ध केलेलं आहे की पदार्थ नाश पावला तरी देखील त्याचे जे सगळ्यात बुडाशी असणारे घटक आहेत ते अव्यक्त अचिंत्य असे ते नाश पावत नाहीत. कण आणि तरंग, परत कण परत तरंग ही देखील न दिसणारी प्रक्रिया आहे, पण असं काही या विश्वाच्या बुडाशी ज्याला अणुहून अणु असं काहीतरी असं शिल्लक राहतच असं आता शास्त्रज्ञही म्हणतातच आहेत. जे आत्ताच म्हणतायत असं नाही, आता त्यालाही मोठा इतिहास झाला, बऱ्याच काळापासून शास्त्रज्ञ हे सांगतायत. त्यामुळे विश्व नाशवान आहे असं संत सांगतात म्हणजे त्याचा फॉर्म बदलतो, बस बाकी नाश पावणार असं इथं काहीच नाही. एक झाडाचं पान आहे त्याची माती होऊन जाते, त्याच्यातलं पाणी आहे ते उडून जातं. जे हिरवं दिसत असतं जोपर्यंत तोपर्यंत त्याच्यात काही पाणी असतं, नंतर ते सुकून गेल्यानंतर पाणी उडून जातं, पण उडून जाऊन नाहीसं होत नाही, ते कुठेतरी शिल्लक राहतं. आणि ते पान देखील नाहीसं होत नाही तर त्याची माती बनते, त्या मातीचं किंवा त्याचं खत बनतं. ते खत परत एखाद्या झाडाला संजीवनी देतं आणि त्याचंच फूल बनतं, त्याच्यातल्याच काही भागाचं बीज बनतं. ते बीज जर रोवलं तर त्याच्यातून वृक्ष निर्माण होतो, एक संत आणि एक होतो, म्हणजे विश्व नाशिवंत आहे खरं, पण या नाशिवंत विश्वामध्ये, आपल्याला दिसत असलेल्या नाशिवंत विश्वामध्ये, जिथं सर्वत्र ते म्हणतात की संसारात सर्वत्र विनाश दिसतो देखील, हेही खरं आहे, पण संत या विनाशाचा बोध करून देतात असं म्हटलेलं आहे. संत जसं विनाशाचा बोध करून देतात तसं संत हे या विनाशी पदार्थामध्ये, विनाशी जगतामध्ये एक अविनाशी तत्व आहे हेही सांगतात आणि ते तू आहेस असाही उपदेश करतात. आपल्या ठिकाणी देखील आपला देह आणि जीवतत्व हे आपल्याला जे चैतन्य आणि जडदेह हे आपल्याला जाणवतं. भगवद्गीता ज्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असं म्हणते ते सर्व प्राणी मात्रांमध्ये जाणवतं. आपली प्रकृती आणि अविनाशी पुरुष असा प्रकृती पुरुष विवेक जो सांगितलेला आहे हा सगळा भेद आपल्या अनुभवाचा आहे, आपल्याला दिसतो देखील, पण प्रत्यक्षत अंतिमत एका अविनाशी अशा तत्वापासून त्याला आपल्या औपनिषदिक भाषेत परमात्मा म्हटलंय. काहीतरी नाव तर द्यायला पाहिजे म्हणून त्याला परमात्मा म्हटलेला आहे. त्या परमात्म्यापासूनच विनाशी जो दिसतो तो देहही झालेला आहे आणि त्या परमात्म्यापासूनच ज्याला अविनाशी असं आपण म्हणतो ते जीवतत्वही झालेलं आहे. देह हा विनाशी आहे म्हटलं तरी तो त्या तऱ्हेने अविनाशीच आहे, कारण त्याच्यातलं काहीच विनाश पावत नाही. जे मॅटर आहे ते मॅटर देखील तसं विनाश पावत नाही. एक कागद जाळला, आपण लहानपणी पाचवीतच हा प्रयोग केलेला आहे, त्याचं जे वजन होतं ते वजन, ते जाळल्यानंतर त्याची जी राख आणि वायू जो निर्माण झाला तर ते एकच भरलं. म्हणजे कागद जाळलेला जरी समोर दिसला तरी देखील नाश नाही, ते जसंच्या तसं आहे. म्हणून अविनाशी परमात्म्यापासूनच जड जगत निर्माण झालेलं आहे आणि अविनाशी परमात्म्यापासूनच जीवशक्ती देखील निर्माण झालेली आहे. भगवद्गीतेमध्ये याला पराप्रकृती आणि अपराप्रकृती असं कितव्या सातव्या अध्यायामध्ये, एक पराप्रकृती म्हणजे जीवप्रकृती आहे आणि एक अपराप्रकृती म्हणजे पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार ही अष्टधा प्रकृती असं सांगितलंय. आणि पराप्रकृती आणि अपराप्रकृती हे दोन्हीही माझ्यातूनच निर्माण झाले असं भगवंत सांगतात. आणि पुढे असं सांगतात की मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. माझ्यापेक्षा पलीकडचं म्हणजे पराप्रकृतीच्या पलीकडं मी आहे आणि अपराप्रकृतीच्या पलीकडं देखील मीच आहे. हे माझ्यापासूनच निर्माण झालेत पण माझ्या पलीकडं मात्र काही नाहीये, माझ्यापेक्षा श्रेष्ठ इथं काही नाहीये. मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. जसं सूत्रामध्ये मणी ओवावेत तसं हे सर्व विश्व मी धारण केलेलं आहे. आपल्या सगळ्यांचे देह धारण झालेले आहेत ते चैतन्य एकच आहे. ते सूत्र जे आहे ते आपल्या सगळ्यांमधून फिरवलेलं आहे आणि मणी मात्र तुमच्या आमच्या रूपांनी दिसत आहेत, वेगळे वेगळे. प्रत्येकाला आपल्याला वेगळी आयडेंटिटी आहे, वेगळं नाव आहे, वेगळं रूप आहे, वेगळे प्रकृतीचे गुणधर्म आहेत. इथं जशी फुलं दिसत आहेत, मोत्याच्या माळा दिसत आहेत, तशा प्रकारे एक केशरी मोती आहे, एक पांढरा मोती आहे, पण केशरी आणि पांढरा मोती एकाच सूत्रामधून ओवलेला आहे. तसे आपण सर्वजण आणि आपणच नव्हे तर सगळं जगत परमात्म्याच्याच सूत्रांनी ओवलेलं आहे. त्यामुळे हा भेद आपल्याला दिसतो वरकरणी क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि जीव आणि देह आणि प्रत्येकाचे देह निराळे, पण प्रत्यक्षात तो नाही असं संत आपल्याला सांगतात. प्रत्यक्षात तो नाही, आपल्याला दिसतो. जे दिसतं ते तसं प्रत्यक्षात नाहीये. कोणी म्हणेल की प्रत्यक्षात दिसतो, जे प्रत्यक्षात दिसतं त्याच्या पलीकडे नाहीये. एवढंच नाही तर आमचं जे या जगताकडे पाहणं आहे ते पाहणं देखील आमची कल्पना आहे. आम्ही शब्द स्पर्श रूप रस गंध जे आम्हाला सेन्सेस मिळालेले आहेत त्याचा उपयोग करतो आणि या जगताकडे आम्ही पाहतो. आम्ही एखादा उत्तम पदार्थ असेल त्याची चव घेतो, आम्हाला आवडते, आम्ही तो पदार्थ सर्वात श्रेष्ठ म्हणतो. एखाद्या पदार्थाची चव आम्हाला आवडत नाही, प्रत्यक्षतः आमची आवड किंवा आमची नावड ही आमची कल्पना आहे. आमची कल्पना आहे. आणि म्हणजे कोणी असं म्हणेल की अशी कशी कल्पना असेल, तर मी तुम्हाला नक्की सांगतो की आपण या कल्पनेच्या जगामध्ये निश्चित वावरत असतो. परवाच आमच्या इथं घरात विषय झाला की कोणीतरी म्हणालं की शेपूची भाजी, उदाहरणार्थ शेपूची भाजी ही मला कधी आवडत नाही. आता आपल्याला शेपूची भाजी आवडत नाही ही आपली कल्पना आहे, कारण दुसऱ्या कोणाला आवडते. म्हणजे रस ही जी गोष्ट आहे ती आमची कल्पना आहे. आम्हाला एक रूप आवडतं पण ते सगळ्यांना आवडतं असं नाही. ते त्या व्यक्तीला आवडतं पण दुसऱ्याला ते रूप तसं आवडेल असं नाही. एवढंच नव्हे तर एखादी व्यक्ती माझ्या कल्पनेप्रमाणे रूपवान आहे तर त्याला रूपवानतेचं माझ्या कल्पनेनी मी दिलेलं दान आहे. तुम्हाला समजतंय का? बघा, ती जशी आहे तशीच आहे. प्रत्येकाचं रूप आपल्या ठिकाणी जसं आहे तसंच आहे. एखादा पदार्थ खूप चांगला म्हणजे मला आवडणारा आहे तर मी स्वादिष्ट हे त्याला त्या पदार्थाला दिलेलं माझ्या कल्पनेने दिलेलं जणू दान आहे. मी त्या पदार्थाची महत्ता वाढवली. मी नागपूरला जेवायला एका लग्नाच्या ठिकाणी जेवायला गेलो होतो. तिथं कौतुकाने मला विचारायला की कसं आहे काय जेवण कसं वाटतंय. मी थोडंसं नाक पुसत तिखट होतं तुलनेनी. चांगलं आहे म्हटलं. त्या म्हणाल्या की आमच्या नागपूरचं जेवण खरंच चांगलं असतं, तुमच्या पुण्याचं जेवण अगदीच गोड आणि आळणी असतं, असं त्या म्हणाल्या. पुण्याचं जेवण हे आवडणं हे मी पुण्याच्या जेवणाला दिलेलं माझ्या रीतीने प्रशस्तीपत्रक आहे एवढंच आहे, पण ते सगळे देतील असं नाही. म्हणून शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे एक प्रकारे सापेक्ष आहेत. म्हणजे एकाला वाटेल ते दुसऱ्याला वाटेल असं नाही, ती वस्तुस्थिती नाही. आणि जे पदार्थ आहेत ते केवळ निखळ अस्तित्व म्हणून आहेत. जसं देहाच्या आत आपण देखील निखळ अस्तित्व स्वरूप असतो, तसा प्रत्येक पदार्थ हा निखळ अस्तित्व स्वरूपच आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तो देह देखील, बरं का? जे लहानपणी आपण किती लोकांना हवे हवेसे वाटत होतो, निखळ अस्तित्व स्वरूप आपण अनेकांना हवे हवेसे वाटत होतो, आणि जसे जसे मोठे होतो तसं तसं लोकांचे भाव बदलतात, आणि म्हातारी व्यक्ती वृद्ध व्यक्ती कुणालाच जवळपास नकोशी होते. एकच व्यक्ती एकच व्यक्ती ही हवीशी वाटणं आणि नकोशी वाटणं हा दुसऱ्यांच्या कल्पनेचा खेळ आहे. समजतंय का मी काय म्हणतोय ते? हा दुसऱ्यांच्या समोरच्यांच्या कल्पनेचा खेळ आहे. ती व्यक्ती जशी आहे तशी तिचा देह जसा बदलतो तसा बदलत राहतो. ती निखळ अस्तित्व स्वरूपच आहे देहाने देखील. संत असं सांगतात की हे ओळखा, आणि जे जसं विश्व असेल त्या विश्वामध्ये आनंदात राहा. संत असं सांगतात की हे ओळखा, आपलं स्वरूप देखील ओळखा, आणि जे जसं असेल ते ईश्वरदत्त आहे. ईश्वर निर्मित आहे, तुम्ही त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करा, असं संत आपल्याला सांगतात. संत सांगतात की आनंदात राहा, निरपेक्ष प्रेम करा, सर्वत्र विनाश दिसत असताना आनंदात कसे राहणार. म्हणून हे जे जगत आहे हे जगत जाणणारी आपली बुद्धी आहे ती कलुषित आहे, ती विकारी आहे. तिच्या विकारांमुळं आपण जगतामध्ये आनंदाने राहू शकत नाही, सर्वांवर प्रेम करू शकत नाही. तिच्या विकारामुळं आपल्या ठिकाणी हवं नको आहे, तिच्या विकारामुळं आहे. म्हणून आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी जे जाणते तेही विकारातलं सत्य जाणते, आणि तिला ते सत्य म्हणून जाणवतं. ते जरूर नाही की दुसऱ्यालाही ते तसंच जाणवावं, बरोबर आहे? तसंच जाणवावं असं काही नियम नाहीये. मध्यंतरी मी एका ठिकाणी गेलो, मुलगी त्याला आवडली ती, फोटो दाखवला की ही मुलगी मला आवडली. आणि मग त्या मुलीच्या ठिकाणी म्हणजे ते पुढं जावं का या बाबतीत असं चाललेलं होतं. मी तो फोटो पाहिला, तो मुलगा म्हणाला की ही मुलगी फार चांग, त्याची आई म्हणाली की ही मुलगी तुला आवडली आहे. त्या मुलाची आई म्हणत होती की ही मुलगी तुला आवडली आहे, आणि मला म्हणत होती बघा बघा ही मुलगी आवडण्यासारखी आहे. म्हणजे हा दृष्टीचा विकार आहे, आपल्या बुद्धीचा विकार आहे, आणि तो प्रत्येकाचा वेगळा असल्यामुळे प्रत्येकाच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना प्रमाणे त्याला ते आवडणं न आवडणं असं चालू राहणार आहे. प्रत्यक्षात ती मुलगी बिचारी जशी असायची तशी होती, कोणाला आवडत होती कोणाला आवडत नव्हती. म्हणून या विकारी बुद्धीनी आपण जोपर्यंत जगताकडे पाहतो तोपर्यंत आपल्याला आनंदात राहता येणार नाही, आपल्याला प्रेम करता येणार नाही, आपल्याला म्हणजे ज्याला याला जे सत्य वाटतं ते दुसऱ्याला असत्य वाटतं। पण परमसत्य जर म्हणायचं झालं तर सत्य आणि असत्य याच्या पलीकडे राहतं, ते केवळ अस्तित्व स्वरूप असतं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमूचा प्रकृती पहिलीकडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो। आपली कल्पना न मिसळता सगळ्या जगताकडे पाहणं हे जर जमलं, आपली कल्पना न मिसळता, तर सगळ्या मूर्ती या ईश्वराच्या दिसतील, त्याच्यातूनच निर्माण झाल्यात असं दिसतील। लाधले गे माय आता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आपली कल्पना फक्त मिसळायची नाही आणि जगताकडे पाहायचं, तर सगळे रंग त्यांनी निर्माण केलेले आहेत, ते चांगलेच आहेत, सगळे रंग चांगले आहेत। कोणाकोणाला स्वतःच्या रंगाविषयी वैषम्य असतं, असे लोक असतात की हे कसे छान गोरे आहेत, तसं आमचा असता तर। पण हे भगवंतांनी निर्माण केलेले जे रंग आहेत ते सगळे चांगले आहेत, याच्यावर विश्वास ठेवा। तुमच्या आत्मविश्वासाचा प्रश्न आहे। तुम्ही जर स्वतःवर प्रेम करत असाल आणि जसे असाल तसे उत्तम रीतीने वर्तन करत असाल आत्मविश्वासानी, तर तुम्ही शोभून दिसता। गोऱ्या रंगामुळे शोभून नाही दिसत। याचं कारण असं की जे जगत जसं आहे तसं परमात्म्यांनी निर्माण केलेलं आहे, आणि ते कल्पनेखेरीज जर पाहण्याची कला प्राप्त झाली तर आनंदच आहे। तर सर्वत्र प्रेम वसू शकतं। म्हणून आमची जी बुद्धी कल्पना लढवते ती बुद्धी विकारी असेल, तिला हे अंतिम सत्य समजत नसेल, तर अंतिम सत्य बुद्धीला समजणं गरजेचं आहे। त्याकरता आमची बुद्धी मग परम प्रज्ञा झाली पाहिजे, आमची परम बुद्धी झाली पाहिजे। तशी जर झाली तर मग शक्य आहे, आणि ही परम प्रज्ञा ध्यानानी होते असं मी सांगतोय। ही परम प्रज्ञा उपासनेनी होते। ध्यान देखील ध्यानातले काय काय गूढ अनुभव आणि त्याची चर्चा याच्यासाठी नसून, ध्यान हे आपल्या बुद्धीच्या स्थैर्याकरता आहे, बाकी कशाकरताच नाहीये। कारण मला ध्यानात काय दिसलं याच्याशी कोणाला कर्तव्य आहे? त्याच्याकडे आकर्षित होणारे खूप थोडे लोक असतील जगात। मी जर सांगायला लागलो किंवा तुम्ही सांगायला लागलात, ते खरं जरी असलं तरी देखील जगाला काय घेणं देणं पडलंय? तुम्हाला काय ध्यानात आणि फार उच्च कोटीचे अनुभव आहेत, तसे त्याच्यामध्ये रमणारे फार थोडे लोक असतात। पण ध्यानाचा खरा परिणाम हा स्थिर बुद्धीमध्ये आहे। बुद्धीचं स्थैर्य होऊन बुद्धीला हे अंतिम सत्य जर समजलं तर ध्यानाचा तो परिणाम अपेक्षित आहे, नामस्मरणाचा देखील तो परिणाम अपेक्षित आहे, सर्व साधनांचा हा परिणाम अपेक्षित आहे, की जेणेकरून आमच्या बुद्धीला या कल्पना सोडून जगतामध्ये असणारं आणि जगताच्या पलीकडे जे अव्यक्त तत्व आहे त्या अव्यक्त तत्वाला जाणणारं परमसत्य जाणायला परमबुद्धीची गरज आहे। आणि ही परमबुद्धी म्हणजे स्थिर बुद्धी, समत्व प्राप्त झालेली बुद्धी। ही बुद्धी जर असेल तर मग विनाशी जगतामध्ये आम्ही प्रेम कसे करणार, सर्वत्र विनाश दिसत असताना आनंदात कसे राहणार? तर त्याची किल्ली आमच्या ठिकाणी अशी कल्पना सोडून दिलेली समत्व बुद्धी मिळवण्यामध्ये आहे. अशी समत्व बुद्धी मिळवण्यासाठी आपण परमार्थ करतो, बाकी कशा करता नाही. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. चित्त अशा समत्वाला प्राप्त झालं की ते द्वंद्वामुळे विचलित होत नाही. सुखाच्याही मी पलीकडे आहे आणि दुःखाच्याही पलीकडे माझं स्वरूप आहे. सुख दुःख हे मनाला, बुद्धीला, इंद्रियांना असणार. सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभौ जया जयौ असं जे भगवंतांनी म्हटलंय ते या परमबुद्धीला समजतं, समत्व झालेल्या बुद्धीला समजतं. तसं बुद्धीचं समत्व प्राप्त करून घेणं हे आपल्याला करायचं आहे. याकरता आपण परमार्थ करतो आहोत. प्रश्न परत वाचतो. जे दिसते ते सर्व विश्व नाशवान आहे आणि संसारात सर्वत्र विनाश दिसतो देखील. संत या विनाशाचा बोध करून सांगतात की आनंदात राहा. जे ते बोध हे नाशिवंत आहे असं सांगतात खरं, आणि मग आनंदात राहा असं सांगतात. निरपेक्ष प्रेम करा असं सांगतात. सर्वत्र विनाश दिसत असताना आनंदात कसे राहणार? विनाशी जगतामध्ये प्रेम कसे करणार? आता परत शेवटी प्रश्न विचारल्यामुळे मी परत उत्तर देत बसत नाही. याचं उत्तर आधी देऊन झालं एवढं तुम्हाला सांगतो. असं आज दीपकनी नेमके जे बरेच प्रश्न उपस्थित केले, मला असं वाटतं की त्याच धरतीचा प्रश्न नेमका तुझ्या मनोगताच्या वेळेला आला. हेही चांगलं झालं असं मला वाटलं. तसंच असंही वाटलं दीपक की हे प्रश्न तू एकदा परत कधीतरी विचार. कारण तू उपस्थित केल्यामुळे परत सगळ्यांना कळत. म्हणून हा खेळ असाच चालत राहतो. आपल्याला समाधान मिळतं, आपण गेल्यावर परत त्याच्यातून काहीतरी प्रश्न उपस्थित होतो. पण आपली बुद्धी स्थिर करणं, सम करणं, परमसत्य ओळखून घेण्यासाठी म्हणून ते परम त्याच्या ठिकाणी रमणारी बुद्धी निर्माण होणं हे करायला पाहिजे. जी जगतामध्ये रमते ती बुद्धी इथं तशी कामाला म्हणून येत नाही. रामकृष्ण म्हणतात की श्रावणामध्ये, श्रावण महिन्यामध्ये थोडी भरभूर आली की वाळलाय असं वाटणारा चिखल लगेच ओला गच्च होऊन बसतो, आणि जरा ऊन पडलं की तो चिखल झालाच कडकडीत कोरडा. तशी सुख दुःख, निंदा स्तुती, लाभ अलाभ, जन्म मृत्यू याच्यामध्ये अशा प्रकारे गोते खाणारी जी बुद्धी आहे ती जेव्हा आपण स्थिर साधनेनी करू तेव्हा खरंच या विनाशी विश्वामध्ये आनंदात राहता येणं शक्य आहे. सर्वांवर प्रेम करता येणं शक्य आहे, कल्पना जर काढून टाकल्या तर. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि।